चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेशात आता ऊस शेतकरीच निश्चित करणार ऊसाच्या किमती। ऊस उत्पादनाचा खर्च खूप मोठा आहे, पण त्याच्या तुलनेत ऊस शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत आहेत असा दावा उत्तर प्रदेशातील ऊस शेतकऱ्यांनी केला आहे। तसंच आता ऊसाचे दर शेतकरीच निश्चित करणार आणि त्याच किमतीला ऊस कारखान्यांना विकणार असा ठाम निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे। राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील ऊस शेतकरी 19 ऑक्टोबरला बिलारी मुरादाबादमध्ये ऊस हुंकार रॅली काढणार आहेत, ज्यामध्ये ऊसाची किंमत निश्चित केली जाईल। ऊस शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ऊसाच्या उत्पादन शुल्काच्या 1.5 पट आधारावर ऊसाचं राज्य समर्थित मूल्य 435 रुपये प्रति क्विंटल असायला हवं, पण शेतकऱ्यांना 325 रुपये प्रति क्विंटल इतकी किंमतही मिळत नाही। आता शेतकरी स्वतः आपल्या ऊसाची किंमत निश्चित करण्याचा विचार करत आहे। कारखान्यांना निश्चित केलेल्या नियमानुसार ऊस खरेदी केल्याच्या 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांची देणी भागवणं आवश्यक असतं। ऊस गाळप हंगाम 2018-19 30 सप्टेंबरला संपला आहे, तरीही 11 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील साखर कारखान्यांवर 4,519.19 करोड रुपयांची देणी बाकी आहेत। जिथं सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कितीतरी पटीनं वाढ करण्यात आली, तिथं उत्पादन शुल्काच्या तुलनेत न्यूनतम समर्थन मूल्यामध्ये किरकोळ वाढ झाल्यानं शेतकऱ्यांची हालत दयनीय झाली आहे। आज शेतकरी कर्जात बुडालेला आहे। येणाऱ्या काही दिवसात राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र पुन्हा चालू होण्याची भीती आहे। शेतकऱ्यांची हालत सुधारण्यासाठी आता शेतकरीच पुढे आला आहे। तो स्वतःच आता मोर्चाही सांभाळणार आणि आपल्या पिकाचा दरही शेतकरीच निश्चित करणार।